श्रीराम श्री मनोबोधाचा हा 137 क्रमांकाचा श्लोक आहे. जीवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगो निगेले, परी जीव अज्ञान तैसे चिठेले. देहे बुद्धीचे कर्म खोटे टळेना, जुने ठेवणे मी पणे आकळेना. आता ह्यातला शेवटचा जो चरण आहे, जुने ठेवणे मी पणे आकळेना, हा चरण असलेले 5 श्लोक आहेत. त्याच्यामध्ये हाच शरण ठेवटी चरण शेवटी ठेवलेला आहे, त्यामुळे तो आपण समजून घेऊया. जुने ठेवणे मी पणे आकळेना, त्याचाच अर्थ पहिल्यांदा आपण बघूया. जुनं ठेवणं माझंच आहे, जुनं आहे, अनादिकालापासून आलेलं आहे, सनातन आहे, ठेवणं आहे, ठेवलेलं आहे माझ्याजवळ. हे जुनं ठेवणं म्हणजे काय आहे? आत्मधन आहे. ते मी पणे आकळेना, माझ्याजवळच आहे, माझंच आहे, पण मी पण असल्यामुळे, म्हणजे देहाला मी समजत असल्यामुळे, ते आत असलेलं जे ठेवणं आहे ते मला कळत नाही, आकळेना, त्याचं आकलन होत नाही आहे. त्याला असंही उदाहरण दिलं आहे की जमिनीच्या खाली द्रव्याचा हांडा पुरलेला असावा आणि त्याच्यावर हा बसतो आहे दरीदरी आणि जेवायला मागतो आहे, नाही मिळत आहे त्याला. खाली एवढी संपत्ती आहे, माहितीच नाही आहे. मग माहिती नसल्यामुळे, अज्ञानामुळे तो भीक मागतो आहे आम्हाला खायला अन्न द्या म्हणून. असं आपलं झालेलं आहे. सगळा आनंद सुख शांती आपल्या आत आहे, त्याचा आपल्याला विसर पडलेला आहे जन्मजन्म. कुणी सांगितलेलं नाही, आपल्याला कळलेलं नाही, आपण त्याचा शोध घेतला नाही आणि आपण सुखासाठी बाहेर शोधतो आहे. हे केलं म्हणजे सुख मिळेल का, ते केलं म्हणजे सुख मिळेल का, अमक्या ठिकाणी गेलो तर शांती मिळेल का, पोट दुखत असेल तर पहिल्या मजल्यावर पोट दुखत असलं तर तिसऱ्या मजल्यावर जाऊन बसला तर तेच पोट घेऊन जाणार ना वरती, तिथं शांती कशी मिळेल? कारण मूळ काय आहे अशांतीचं ते शोधायला पाहिजे. अशांतीचं कारण आहे देहबुद्धी, देहाभोवती सगळा गुंतलेला संसार हे अशांतीचं कारण आहे, हे दुःखाचं कारण आहे, असमाधानाचं कारण आहे. मग शोधायचं जर असेल तर आत शोधायला पाहिजे, जुनं ठेवणं आहे ते, त्याचा शोध आत घ्यायला पाहिजे. हे सांगण्यासाठी हे 5 श्लोक आलेले आहेत, ते बघू आपण. जीवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनी गेले, तर श्रेष्ठ म्हणजे ज्ञानी मंडळी, आत्मज्ञानी मंडळी, संत आपल्याला स्पष्ट सांगून गेली आहेत. त्यांनी ते मिळवलं सद्गुरूंच्या कृपेनं आणि साधना करून. आणि बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून एक कळवळ आला, म्हणून त्यांनी लोकांना सांगितलं, समाजात आले, कीर्तन प्रवचनं केली, उपदेश केला, नाना प्रकाराने सांगितलं, ग्रंथ लिहिले. ज्ञानेश्वर महाराजांचा ग्रंथ, नाथांचे ग्रंथ आहेत, तुकोबांचे आहेत, समर्थांचे आहेत, सगळ्या संतांनी ग्रंथ स्वतः लिहिले, लोकांना हे कळावं, त्यांचंच आनंद त्यांना प्राप्त व्हा म्हणून कळवलं. जीवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगून गेले, त्यांनी काही लपून ठेवलं नाही. तुम्हाला आनंद जो मिळाला तो कसा मिळाला, कुठं मिळाला, प्रश्न विचारले जेव्हा, तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं की ह्या तऱ्हेनं जा, म्हणजे तुम्हाला तिथं आनंद मिळेल. अंतर्मुख दृष्टी करा, सारखं बाहेर पाहत आहेत, बहिर्मुख दृष्टी आहे एका ठिकाणी शोधतोय बाहेर. त्याला एक उदाहरण सांगितलंय, एका झोपडीच्या बाहेर एक म्हातारी आजी बाहेर अंधारात काहीतरी शोधत होती. तर एकाने विचारलं, काय आजी काय शोधताय? ते म्हणले, मी सुई शिवत होते, ती सुई कुठंतरी पडली आहे, ती शोधते मी. त्यांनी विचारलं, तुम्ही कुठं बसला होता शिवायला? ती म्हणली, आज बसले होते. मग आज जर शिवायला बसले होते तर सुई इथं कशी पडेल? हे अज्ञान. तसं सुख आत आहे आणि शोधतायत बाहेर, कसं मिळेल सुख? सुखाचं स्थानच नाही आहे तिथे. हे सगळं श्रेष्ठ मंडळी स्पष्टपणाने सांगून गेली, परी जीव अज्ञान तैसेच ठेले. पण जीवाने जी देहबुद्धी पक्की धरली आहे, मी देह, माझं नाव अमुक अमुक, आणि आपण देखील लहान मूल जन्माला आलं की त्याला ठासून सांगत असतो तुझं नाव काय, अमक अमक, हे नाव, हे आडनाव, हे घर, हे आईवडील, हे अमके अमके. कोणी त्याला सांगत नाही की अरे ह्या देह तू नाहीस, ना शाळेत शिकवलं जात, ना कॉलेजमध्ये शिकवलं जात, कुठल्याच व्यासपीठावरून कोणी सांगत नाही. मग जीव अज्ञान तैसेची ठेले, अज्ञानातच जन्माला येतात, अज्ञानातच जगतात आणि अज्ञानातच मरून जातात. असंख्यात ते असंख्य मंडळी अशी जन्माला आली आणि मेली, काही बोध झाला नाही. परी जीव अज्ञान तैसेची ठेले. त्यामुळे काय झालं, देहबुद्धीचे कर्म खोटे टळे ना. देहबुद्धीच्या पोटी जे कर्म केलं जातं ते सकाम कर्म असतं, निष्काम कर्म होत नाही. ज्या योगे देहाला सुख मिळेल अशीच कर्म ते करतात. हे केल्याने मला काय मिळणार, प्रत्येक गोष्ट जर काही हे केल्याने मला काय मिळणार, मला काही मिळणार असेल तर मी ते करणार आहे, नाहीतर नाही. जसं मुलांनी जाऊ द्या म्हटलं आई वडिलांचे पाय चेपले, किती पैसे देणार. म्हणजे निष्काम कर्म करायचं आहे ह्याची जाणीवच कोणाला नसते. एक तर कर्म करीन तर फळासकट करीन, मला फळ मिळालं पाहिजे, आणि नाही तर कर्मच करणार नाही. ह्या दोन्ही गोष्टी गीतेला मान्य नाहीत. गीतेचं म्हणणं आहे ज्यांनी त्यांनी आपल्या वाट्याला आले कर्म करायलाच पाहिजे, तो त्याचा स्वधर्म आहे, ते विहित कर्म आहे, ते उत्तम प्रकाराने करायला पाहिजेत, पण फळाची अपेक्षा न धरता. ते म्हणताना मी कर्म केलं असं जोपर्यंत वाटतं तोपर्यंत फळाची अपेक्षा धरतो. पण ज्याच्या लक्षात येतं की या देहाकडून भगवंतानी ते कर्म करून घेतलं, फळाची मागायचा प्रश्नच येत नाही. म्हणून गीता जे म्हणते, कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन. तुझा अधिकार कर्म करण्याचा आहे, कर्म कर, फळाची अपेक्षा धरू नकोस. फळ मिळेल नाही तर नाही मिळेल, चांगलं मिळेल वाईट मिळेल तुझ्या कर्मावर अवलंबून आहे, त्या अपेक्षेने कर्म करू नको. म्हणून ज्ञानेश्वरी ते एक ओवी आहे त्याच्यामध्ये, त्यांनी म्हटलं आहे की फळाची अपेक्षा धरून कर्म करणारा मनुष्य जसा असतो तसंच कर्म तू कर, पण फळाची अपेक्षा धरू नको. म्हणजे करताना तसंच करायचं की मला काहीतरी मिळणार आहे म्हणून, पण अपेक्षा सोडून अवघड आहे. आपल्याला नेहमीच असं वाटतं मी हे केलं मला काय मिळणार, काही गोष्ट केली तरी मला काय मिळणार असं असतं. त्याच्या बरोबर उलट भगवंताचं सांगणं आहे. म्हणून माणसाची जी रीत आहे त्यामुळे तो संसारात बुडून राहतो, आणि भगवंताची रीत जर अनुसरली तर तो ह्याच जन्मात उद्धरून जाईल आणि पूर्ण होऊन जाईल. म्हणून देहबुद्धीचे कर्म खोटे टळे ना, ते टळत नाही, तो करतच राहतो. जुने ठेवणे मी पणे आकळे ना, असं सर्व तो करत असल्यामुळे ते जुनं ठेवणं जे आहे ते त्याला प्राप्त होत नाही. ह्याच्याबरोबर उलट करायला पाहिजे की त्यांनी जे सांगितलं आहे संतांनी त्याप्रमाणे वागायला पाहिजे, निष्काम कर्म केलं पाहिजे, सेवा केली पाहिजे, प्रामाणिकपणाने उत्तम जीवन जगलं पाहिजे, आणि त्याचबरोबर त्या जुन्या ठेवण्याचा शोध घेतला पाहिजे. फाइंड आउट हू एम आय, मी कोण आहे तो शोध. हा मी बाहेरचा नको, हा बाहेरचा मी आहे, आतला मी. ज्याच्या अधिष्ठानावर देह मनोबुद्धी काम करते त्या चैतन्याचा शोध घे, ते जुनं ठेवणं आहे असं त्यांना म्हणायचं. म्हणून जीवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगवणी गेले, परी जीवा ज्ञान तैसेची ठेले, देहबुद्धीचे कर्म खोटे टळे ना, जुने ठेवणे मी पणे आकळे ना. जय जय रघुवीर समर्थ.